आकाशवाणी नागपूर धैर्यशील मेश्राम आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। राज्यातल्या 29 महानगरपालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षणाची सोडत येत्या गुरुवारी। दावोसच्या जागतिक आर्थिक मंचाच्या परिषदेत गेल्या वर्षीपेक्षा जास्त गुंतवणूक आणण्याचं राज्य शासनाचं उद्दिष्ट। भाजपचे ज्येष्ठ नेते आणि विधान परिषदेचे आमदार संदीप जोशी यांचा सक्रिय राजकारणातून निवृत्तीचा निर्णय। आणि विदर्भाने पहिल्यांदाच विजय हजारे ट्रॉफी जिंकून रचला इतिहास। अंतिम फेरीत सौराष्ट्रावर 38 धावांची मात। आता सविस्तर बातम्या। राज्यातल्या 29 महापालिकांच्या महापौरपदाचं आरक्षण निश्चित करण्यासाठी येत्या गुरुवारी मंत्रालयात आरक्षणाची सोडत काढली जाणार आहे। नगरविकास राज्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली ही सोडत काढली जाणार आहे। राज्यात नुकत्याच 29 महापालिकांच्या निवडणुका पार पडल्या। भाजपसह सत्ताधारी महायुतीने बहुतांश महापालिकेत घवघवीत यश मिळवलं आहे। महापालिका निवडणुकांच्या निकालानंतर आता सत्ता स्थापनेच्या हालचाली सुरू झाल्या आहेत। गुरुवारी महापौर पदासाठी आरक्षण निश्चित झाल्यानंतर विविध महापालिकांमध्ये महापौर निवडीची प्रक्रिया सुरू होईल। जागतिक आर्थिक मंचाची बैठक आज स्वित्झर्लंडमधील दावोस इथं सुरू होत आहे। या 56व्या वार्षिक बैठकीला 3000 अधिक जागतिक नेते उपस्थित राहणार आहेत। या 5 दिवस चालणाऱ्या परिषदेत सहभागी होण्यासाठी 100 अधिक भारतीय कंपन्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि सरकारी शिष्टमंडळ दावोसमध्ये दाखल झाले आहेत। केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव, प्रल्हाद जोशी आणि के राम मोहन नायडू यांच्यासह महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, आसाम आणि झारखंडचे मुख्यमंत्री विविध देशांच्या गुंतवणूकदारासमोर आपल्या राज्यांचे सादरीकरण करतील। कर्नाटक, उत्तर प्रदेश, केरळ आणि तेलंगणासह विविध राज्य सरकारांच्या कामाची माहिती देणाऱ्या प्रदर्शनात ते सहभागी होतील। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दावोस परिषदेत सहभागी होणार आहेत। स्वित्झर्लंडमध्ये महाराष्ट्र मंडळाने काल त्यांच्या स्वागताप्रित्यर्थ विशेष कार्यक्रम आयोजित केला होता। भारतीय संस्कृतीला जागतिक स्तरावर प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारने महाएनआरआय मंच स्थापन केल्याचं फडणवीस यांनी सांगितलं। राज्याची 1 ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेकडे वाटचाल वेगाने करण्यासाठी ही परिषद निर्णायक ठरेल असं त्यांनी नमूद केलं। गेल्या वर्षी 16 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करार झाली असून यंदा त्याहून अधिक गुंतवणूक आणण्याचं उद्दिष्ट राज्य सरकारनं ठेवलं आहे। भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि विधान परिषदेचे आमदार संदीप जोशी यांनी सक्रिय राजकारणातून निवृत्तीचा निर्णय घेतलाय। संपूर्ण भूमिका आणि निर्णयाचं कारण स्पष्ट करणारं पत्र त्यांनी प्रसिद्ध केलं आहे। या पत्रात सध्याची राजकीय संस्कृती, स्पर्धा आणि सत्तेसाठी वाढलेला संधीसाधूपणा, पक्षांतर आणि निष्ठावान कार्यकर्त्यांवरील अन्यायाबाबत त्यांनी भूमिका मांडली। 13 मे रोजी आमदारकीची मुदत पूर्ण झाल्यानंतर कोणतेही पद स्वीकारणार नसल्याचं त्यांनी जाहीर केलं। संदीप जोशी यांनी 2019-21 दरम्यान नागपूरचं महापौर पद देखील भूषवलं आहे। नगरसेवकापासून ते आमदार पदापर्यंत झालेल्या त्यांच्या प्रवासाबद्दल त्यांनी भारतीय जनता पक्षाचे आभार मानले। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हिदायत पटेल यांच्या हत्येनंतर अकोला जिल्ह्यात राजकीय वातावरण तापलं असून या प्रकरणात स्थानिक राजकीय नेत्यांचा सहभाग असल्याचा आरोप कुटुंबियांनी केला आहे। मृत्यूपूर्वी संशयितांची नावे सांगितल्याचा दावा नातेवाईकांनी केला असून त्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे। या आरोपांची दखल घेत काँग्रेसने तत्काळ कारवाई करत संजय बोडखे आणि राजू बोचे यांना पक्षातून निलंबित केलं आहे अशी माहिती हिंदुस्थान समाचार या वृत्तसंस्थेनं दिली आहे। काँग्रेस पक्ष विकसित भारत जी रामजी योजनेबद्दल जनतेची दिशाभूल करीत असल्याचा आरोप कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी केला। ते आज नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत बोलत होते। या कायद्यानुसार ग्रामीण भागातल्या प्रत्येक कुटुंबाला किमान 125 दिवसांच्या रोजगाराची हमी देण्यात आली असल्याचं ते म्हणाले।
100 दिन के बजाय 125 दिन के काम की गारंटी अगर दी है तो विकसित भारत जी रामजी योजना के अंतर्गत दी गई है। और केवल काम का अधिकार नहीं दिया है, 15 दिन के अंदर बेरोजगारी भत्ता देना पड़ेगा। आपने कागज पर अधिकार दिया था, हमने जमीन पर उसको मजबूत करने का काम किया है। ये कानून पूरे देश में एक साथ लागू होगा, कोई भी ग्राम पंचायत इसके दायरे के बाहर नहीं रहेगी।
मनरेगा अंतर्गत 10 कोटी मालमत्ता निर्माण करण्यात आल्या असून त्यापैकी 8.5 कोटी मालमत्ता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली निर्माण करण्यात आल्याची माहिती चौहान यांनी दिली. मोदी सरकारच्या काळात 25 कोटी लोकांना गरिबीतून मुक्त करण्यात आल्याचंही त्यांनी नमूद केलं. मुंबईच्या सराफा बाजारात चांदीच्या किमतीनं आज किलोमागे 3 लाख रुपयांचा टप्पा ओलांडला. अवघ्या 5 आठवड्यांमध्ये चांदी किलोमागे 1 लाख रुपयांनी महाग झाली. सोनंही तोड्यामागे 2,250 रुपयांनी महाग झालं. त्यामुळे 24 कॅरेट सोन्याचे दर 1,48,000 रुपये तोळा आणि 22 कॅरेट सोन्याचे दर 1,44,000 रुपये तोळ्यापेक्षा जास्त झाले आहेत.
या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. सुफी संत हजरत बाबा ताजुद्दीन औलिया यांच्या जयंतीनिमित्त उद्या दिनांक 20 ते 21 जानेवारी दरम्यान आनंद रोड इंदोरा इथं विविध धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. उद्या सायंकाळी 7 वाजता ध्वजारोहण आणि रात्री 8 वाजता कव्वाल हबीब अजमेरा यांच्या कव्वाली कार्यक्रम होणार आहे. बुधवार 21 जानेवारी रोजी दुपारी 12 वाजता भव्यशाही संदल मिरवणूक काढून बडा ताजबाग इथे मजारवर चादर अर्पण केली जाईल. सायंकाळी 7 वाजता केक कापून जयंती साजरी केली जाणार असून त्यानंतर महाप्रसादाचं वितरण होईल. विदर्भाने पहिल्यांदाच विजय हजारे ट्रॉफी जिंकून इतिहास रचला. अंतिम फेरीत विदर्भाने सौराष्ट्राचा 38 धावांनी पराभव केला. दोन्ही संघामधील सामना बंगळुरुमध्ये खेळला गेला. गेल्या वर्षी अंतिम फेरीत कर्नाटककडून विदर्भाच्या संघाला पराभव स्वीकारावा लागला होता. मात्र यावेळी अथर्व तायडेच्या शतकी खेळीच्या बळावर आणि यश ठाकूर नचिकेत भूते याच्या भेदक गोलंदाजीमुळे विदर्भाने विजय हजारे चषक आपल्या नावावर केला. आधी रणजी नंतर इराणी चषक आणि आता विजय हजारे ट्रॉफी जिंकल्याने हर्षोल्लास झाल्याची भावना कॅप्टन हर्ष दुबे यांनी आकाशवाणीशी बोलताना व्यक्त केली.
एक महिन्याचा जे पण केलं आपण मेहनत केलं होते त्याचा रिझल्ट आला आम्हाला. असं चांगली फिलिंग आहे खूप की जे काय आम्ही केलं T20 मध्ये नाही झालं पण त्याच्यानंतर विजय हजारे म्हणजे सगळ्यांनी चांगलं केलं. अमन मुखाडेनी चांगलं खूप चांगलं केलं या वर्षी आणि खूप रन्स काढले आणि यश ठाकूरनी पण आणि मला वाटतंय की सगळे बॉलर्सनी खूप कॉन्ट्रीब्युशन केलं त्याच्यामुळे आपण या फायनल जिंकलो. खूप मोठा अचीवमेंट आहे VCA की आम्ही 3 ट्रॉफी जिंकले. एवढे मोठी ट्रॉफी असतात सगळे आणि चांगली फिलिंग आहे की आपण हे सगळं एकच वर्षात मध्ये केलं.
अथर्व तायडेने 118 चेंडूत 15 चौकार आणि 3 षटकार मारत 128 धावा केल्या. विदर्भाने उभारलेल्या 318 धावांचा पाठलाग करताना सौराष्ट्राने लवकर विकेट गमावल्या. यश ठाकूरने 4, निकितन नचिकेत भूतेने 3, दर्शन नालकांडेने 2 आणि हर्ष दुबेने 1 विकेट घेतली. विदर्भ संघाच्या या ऐतिहासिक विजयामुळे नागपुरातील क्रीडाप्रेमीमध्ये जल्लोषाचं वातावरण असल्याचं नागपूर क्रिकेट अकादमीचे प्रशिक्षक माधव बाकरे यांनी सांगितलं.
आतापर्यंत विदर्भच्या टीम बद्दल हे म्हटलं जायचं की विदर्भची टीम ही रेड बॉलची टीम आहे पण व्हाईट बॉल म्हणजे मुश्ताक अली आणि विजय हजारे या ज्या 2 टुर्नामेंट असतात यांना व्हाईट बॉल टुर्नामेंट म्हणतात. या पांढऱ्या बॉलने खेळले जातात. याच्यामध्ये आपली टीम खूप चांगलं करत नाही असं लोकांचं म्हणणं होतं पण आपण हे दाखवून दिलंय. मागच्या वर्षी सुद्धा आपण विजय हजारेची फायनल खेळलो होतो आणि यावर्षी तर आपण विजय हजारेचे चॅम्पियन झालेलो आहोत. तसं आपल्या इथल्या पोरांनी आणि कोचेसनी हे दाखवून दिलं की विदर्भची तिन्ही फॉर्मॅटमध्ये खूप चांगलं करून राहिली आहे. तर हे आम्हा सर्वांसाठी आणि इनफॅक्ट पूर्ण विदर्भसाठी खूप गर्वाची बाब आहे.
हवामान. विदर्भात थंडीचा जोर ओसरत असून आज गोंदिया जिल्ह्यात 11.2° सेल्सिअस इतक्या सर्वात कमी किमान तापमानाची नोंद करण्यात आली. त्यापाठोपाठ गडचिरोली इथं 12.2 तर भंडारा इथं 13° सेल्सिअस आणि नागपुरात 13.2° सेल्सिअस इतक्या किमान तापमानाची नोंद करण्यात आली. दरम्यान आज अकोला इथं 32.8 इतकं कमाल तापमान नोंदवण्यात आलं. शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्यातल्या 29 महानगरपालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षणाची सोडत येत्या गुरुवारी. दाओसच्या जागतिक आर्थिक मंचाच्या परिषदेत गेल्या वर्षीपेक्षा जास्त गुंतवणूक आणण्याचं राज्य शासनाचं उद्दिष्ट. भाजपचे ज्येष्ठ नेते आणि विधान परिषदेचे आमदार संदीप जोशी यांचा सक्रिय राजकारणातून निवृत्तीचा निर्णय आणि विदर्भाने पहिल्यांदाच विजय हजारे ट्रॉफी जिंकून रचला इतिहास. अंतिम फेरीत सौराष्ट्रावर 38 धावांनी मात. याबरोबर हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र थोड्याच वेळात 6:15 विविध भारतीवरून प्रसारित होईल. नमस्कार.